चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कामगारांचे थकले कोट्यावधींचे वेतन। भारतात दुसरा ऊस गाळप हंगाम सुरू होण्याची वेळ आली तरी अनेक साखर कारखान्यांकडे ऊस बिलं थकीत आहेत, तसंच साखर कामगारांचे पगारही थकले आहेत। तशीच परिस्थिती इतर देशांमध्ये आहे। केनियामध्ये साखर कारखान्यातील कामगारांचे 27.2 मिलियन डॉलर थकीत आहेत। केनियामधील सोनी, चेमिलील, मुहोरोनी, मुमैस आणि झोनईया या साखर कारखान्यांकडून कामगारांचे पगार थकले आहेत। संसदेच्या मनुष्यबळ आणि समाज कल्याण विभागाच्या सदस्यांनी 9 आणि 10 ऑगस्ट रोजी काही साखर कारखान्यांना भेट दिली। त्यावेळी त्यांनी कामगारांच्या तक्रारी ऐकल्यानंतर त्यांच्या पगाराच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्याचे आदेश दिले। समिती सदस्य डेव्हिड सँगोक म्हणाले, कामगारांचे थकीत पगार देण्याची आम्ही ग्वाही देतो। ओनियानगो कोयो म्हणाले, आमचा कारखान्यांच्या खाजगीकरणाचा कोणताही उद्देश नाही, पण चुका दुरुस्त व्हायला हव्यात। कायद्याचं पालन केलं पाहिजे। साखर कारखाने बंद करणं किंवा विकायला काढणं हा सहज सोपा पर्याय आहे।